चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तान आयातकाची साखरेवरचा विक्री कर हटवण्याची मागणी। जास्त किमतीचा इशारा देऊन आयातकांनी सरकारकडून साखरेवरील कर हटवण्याचा आग्रह केलाय, जेणेकरून वेळेत आयात प्रक्रिया सुरू करू शकतील। सिरिल असोसिएशन ऑफ पाकिस्तानचे अध्यक्ष मुजम्मिल चपेल यांनी बोलताना सांगितले की सरकारने जेव्हा साखरेच्या किमती वाढवल्या होत्या तेव्हा शुल्क मुक्त साखर आयात करण्याची अनुमती दिली होती। चपेल यांनी सांगितले की सरकारने खासगी क्षेत्राला 2 लाख टन शुल्क मुक्त साखर आयात करण्याची अनुमती दिली आणि फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूने देखील आंतरराष्ट्रीय बाजारातून साखर खरेदीवर विक्री करायला संपवण्याचा निर्णय घेतला होता। त्यांनी सांगितले की महसूल प्राधिकरणाने घरगुती बाजारामध्ये साखरेची कमी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांना साखर आयात करण्याची अनुमती दिली होती। सरकारने 18% विक्री कर माफ केलेला नाही। त्यांनी सांगितले की सरकारने साखर खरेदीसाठी व्यावसायिकांना आयात कोटा देणे सुरू केले आहे, पण जर हा विक्री कर माफ केला नाही तर आयातीत साखरेला स्थानिक बाजारात कसलाही फरक पडणार नाही। त्याप्रकारे स्थानिक बाजारात साखरेच्या किमती कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न अपयशी होईल। त्यांनी जोर देत सांगितले की 18% विक्री कर सूट घरगुती बाजारात साखरेच्या किमती कमी करण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावेल। सध्या स्थानिक बाजारात साखरेच्या किमती जवळपास 95 रुपये प्रति किलोग्राम आहेत, तर साखरेचे आंतरराष्ट्रीय मूल्य जवळपास 85 रुपये आहे। त्यांनी सांगितले की जर विक्री कराला जोडले तर किंमत 100 रुपये प्रति किलोपेक्षाही अधिक होईल, ज्यामुळे घरगुती बाजारात आयातीत साखर अप्रभावी होईल।